पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 8. बंधूनो, मासोदिनियातील मंडळावर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची अवधारी संपदा विपुल झाली. कारण मी साक्ष देतो की त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्स्फूर्तपणे अपन होऊन दिले. पवित्र जनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्तेवाईकपणे आम्हास विनंती केली. आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले. यावरून आम्ही तिथाजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेचा या कार्याचा शेवटही करावा. म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत म्हणजे विश्वासात, बोलण्यात, ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहात तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही तर दुसऱ्याच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्र झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. याविषयी मी आपले मत सांगतो कारण हे तुम्हास हितकारक आहे. तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला. तर हे कार्य आता पूर्ण करा यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या आईपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी. म्हणजे सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी यासाठी की नंतर त्यांच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागवल्या जावेत अशी समानता व्हावी. पवित्र शास्त्र म्हणते ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता त्यात जास्त झाला नाही आणि ज्याने थोडा गोळा केला होता त्यास कमी पडला नाही. जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तिताच्या अंतकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कारण तिताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्थेबद्दलच्या मंडळीतील सेवेबद्दल वाहवा होत आहे त्यास पाठवत आहोत. यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळं तो अधिक उत्सुक आहे. तिताच्या बाबतीत सांगायचे तर तो तुमच्यामधील माझा एक सहकर्मचारी आहे. आमच्या इतर बंधूच्या बाबतीत सांगायचे तर ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत. म्हणून या लोकास तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या. आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानाबद्दलचे समर्थन करा यासाठी की मंडळ्यांनी ते पाहावे.